ओके सध्या शिक्षण प्रशिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयांचं काय चित्र आहे, टीचर एज्युकेशनचं महाराष्ट्र स्टेटमध्ये काय चित्र आहे सिनॅरिओ?
हां, महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 550 बीएडचे महाविद्यालय आहे. त्याच्यापैकी 12 महाविद्यालयं ही शासकीय महाविद्यालय आहे. 2015-16 पासून 2 वर्षाचा बीएडचा अभ्यासक्रम सुरू झाला आणि विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये घट झाली. साधारणपणे सगळीकडेच 50% जागा फक्त भरल्या गेल्या असं एक आपल्याला दिसतंय. यावर्षी मात्र मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद खूप चांगला आहे. पण काही तांत्रिक कारणांमुळे प्रवेश प्रक्रियेला उशीर होत असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेले असण्याची शक्यता जास्त आहे आता.
टीचर एज्युकेशन कसं ऑर्गनाईज केलं जातं राज्यामध्ये?
राज्यामध्ये 2 मुख्य विभाग आहेत, एक शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण. यामध्ये डीएडचा जो अभ्यासक्रम आहे हा शालेय शिक्षणाकडे जातो आणि बीएडचा जो अभ्यासक्रम आहे आणि एमएडचा जो अभ्यासक्रम आहे हा उच्च शिक्षणामध्ये येतो. वास्तविक पाहता इतर राज्यांमध्ये SCERT ही नियंत्रण ठेवणारी बॉडी या बाबतीमध्ये आहे, पण आपल्या राज्यामध्ये मात्र SCERTचं नियंत्रण हे शालेय शिक्षणावरच आहे आणि उच्च शिक्षण मात्र त्यापासून भिन्न आहे. AWP SCERT पूर्ण राज्याचा तयार करते शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये, तसा AWP उच्च शिक्षणाचा मंजूर झाला नाही, करण्याचा प्रयत्न झाला. ॲन्युअल वर्क प्लॅन, या IAC जी पदं आहेत ती पदं भरणं आणि एकूण IAC अंतर्गत जी कामं होणं अपेक्षित आहे ती सगळी कामं, म्हणजे उदाहरणार्थ वेगवेगळी सेवांतर्गत प्रशिक्षणं घेणं, संशोधनाची वेगवेगळे प्रकल्प घेणं, अशी जी सगळी कामं आहेत ही कामं IAC करणं जी अपेक्षित आहे, त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो निधी आधीच मंजूर करून घेणं अपेक्षित आहे. पण तसं झालेलं आपल्याला दिसत नाही आणि म्हणून IAC 6 प्राध्यापकांवरच ही IAC सध्या तरी काम करते आहे आणि म्हणून जी अपेक्षित कामं आहेत ती कामं होत नाही आहेत असं आपल्याला दिसतं.
ओके, आणि तुमच्यासमोरचे की चॅलेंजेस काय
सध्या? हां, सध्या सगळ्यात मोठं चॅलेंज आपल्याला असं म्हणता येईल की विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमाकडे येणं, कारण विद्यार्थ्यांची प्रचंड प्रमाणात उदासीनता आहे. 2 वर्षाचा अभ्यासक्रम झाल्यानंतर खरोखरच ज्यांना शिक्षक व्हायचं आहे तेच या ठिकाणी यायला लागले, या अभ्यासक्रमासाठी यायला लागले. ज्यावेळेला 1 वर्षाचा अभ्यासक्रम होता त्यावेळेला असं नव्हतं, त्यावेळेला इंटेक देखील 100 अशी होती. 2 वर्षाचा झाल्यानंतर इंटेक 50 झाली, पण ती देखील पूर्ण वर्ग भरत नाही आहेत असं चित्र आपल्याला दिसते. तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवणं किंवा विद्यार्थ्यांना या व्यवसायाकडे आकर्षित करणं हे एक मोठं आव्हान आहे आपल्यासमोर असं आपल्याला म्हणता येईल. दुसरं एक महत्त्वाची विसंगती आपल्याला दिसते आहे की ज्या अनुदानित आणि शासकीय महाविद्यालयांमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम हा व्यवस्थित शिस्तबद्धरित्या राबवला जातो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना यावंसं वाटत नाही आहे, कारण विद्यार्थ्यांचा ओढा हा कमी श्रमात कमी पैशात पदवी मिळवणं असा आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी ज्या महाविद्यालयामध्ये फारसा अभ्यासक्रम शिकवला जात नाही, प्रात्यक्षिक कार्य करून घेतलं जात नाही, अशा महाविद्यालयांमध्ये केवळ परीक्षेला जाऊन जर पदवी मिळत असेल तर आज विद्यार्थी तिकडे जात आहेत आणि हे फार मोठं आव्हान आहे की विद्यार्थ्यांना जिथे चांगलं शिकवलं जातं आहे तिथे आकृष्ट करणं आणि तिथे विद्यार्थ्यांनी जर ॲडमिशन घेतली तरच शिक्षक हा चांगला घडू शकेल.
स्टेट विजन काय आहे टीचर एज्युकेशनच्या बद्दल, आहे का राज्याचं काही विजन?
राज्याचं विजन तयार करणं चालू आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2015 सगळीकडे चर्चासत्र घेण्यात आली, एक केंद्रानी एक पॉलिसी तयार केली, एक आराखडा तयार केला आणि त्यावर संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यांमध्ये आणि छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा चर्चासत्र घडवून आणली आणि त्यामध्ये शिक्षक प्रशिक्षण हा एक भाग होता आणि त्याबद्दल सर्वसामान्य माणसाचं काय मत आहे, शिक्षकाचं काय मत आहे, प्राध्यापकांचं काय मत आहे, संस्थाचालकांचं काय मत आहे, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न शासनाने 2015 NEP अंतर्गत केला. NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2015 या अंतर्गत शासनाने प्रयत्न केला आणि आता या सगळ्या सूचना विचारात घेऊन संपूर्ण देशाचं शैक्षणिक धोरण तयार होत आहे आणि त्यामध्ये शिक्षक प्रशिक्षणाचंही निश्चितपणाने धोरण तयार होईल.
स्टेट विजन NCERT नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क 2009 टीचर एज्युकेशनची आणि RT नंतर काही बदल नाही का किंवा काही वेगळं आलंय का त्याच्यामध्ये?
नाही, पुढे आपल्याला म्हणजे उच्च शिक्षणामध्ये NCERT 2009 DEDचा अभ्यासक्रम देखील तयार झाला आणि आता BEDचा अभ्यासक्रमसुद्धा प्रत्येक विद्यापीठामध्ये ज्यावेळेला तयार होतोय त्यावेळेला त्या गाईडलाईन्स NCERT 2009 समोर ठेवल्याच आहेत. त्याचबरोबर 2014 NCERT जे नॉर्म्स अँड स्टँडर्ड्स दिलेले आहेत तेही डोळ्यासमोर ठेवून आता सर्व विद्यापीठांनी 2 वर्षाचा BEDचा आणि MEDचा अभ्यासक्रम हा तयार केलेला आहे. याच्यामध्ये MEDचा अभ्यासक्रम हा चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम UGCच्या आदेशानुसार हा तयार झालेला आहे सगळीकडेच आणि BEDचा अभ्यासक्रम बऱ्याच ठिकाणी सत्र पद्धतीने होतोय, काही ठिकाणी मात्र ॲन्युअल पॅटर्न अजूनही आहे.
काय की अचीवमेंट्स आहेत स्टेटच्या इन द फील्ड ऑफ टीचर एज्युकेशन असं सांगता येईल?
तशा अचीवमेंट्स आपल्याला आज तरी फारशा ठळकपणाने आपल्याला नाही सांगता येणार. जर आपल्याला IAC आणि CTE या जर प्रभावीपणे आपल्याला या योजना जर राबवता आल्या असत्या तर आपल्याला फार मोठी अचीवमेंट आपल्याला करता आली असती. पण हा राज्याचा प्लॅन सबमिट न झाल्यामुळे त्याला कुठलंही बजेट मिळालेलं नाही आणि त्यामुळे पैशाअभावी आपल्याला असं म्हणता येईल की फारसे उपक्रमच राबवले जात नाही आहे. त्यामुळे IAC CTE जे ज्या प्रमाणात डाएट ॲक्टिव्ह आहेत त्या प्रमाणामध्ये IAC आणि CTE फंड्स नसल्यामुळे फारसं काम आपल्याला त्यांचं दिसत नाही.
राज्य मग तुमच्या म्हणजे तुमचे हे चॅलेंजेस सोडवण्यासाठी काही राज्य पुढाकार घेतं का हे चॅलेंजेस?
नाही, हे स्वीकारण्यासाठी SCERTनी पुढाकार घेणं खरं म्हणजे अपेक्षित आहे. SCERTनी शालेय आणि उच्च शिक्षण या दोघांनाही एकत्रित आणून या दृष्टीने एक नेतृत्व करणं अपेक्षित आहे जसं इतर राज्यांमध्ये केलं जातं तसं. काही राज्यांमध्ये त्यांच्या मंत्रालयाकडूनच हा पुढाकार घेतला जातो, म्हणजे त्यांचे सचिव पुढाकार घेतात आणि IAC CTEची मीटिंग घेतात वर्षातनं एकदा आणि संपूर्ण राज्याचं शिक्षक प्रशिक्षणाचं धोरण त्यामध्ये ठरवलं जातं. पण आपल्याकडे अजून तरी तसं काही करण्याचा प्रघात नाही आहे. तसं जर केलं तर एक वाक्यता येईल, जसं आपल्याला डाएटच्या बाबतीमध्ये दिसतं की शालेय शिक्षणाचे सचिव हे वारंवार बैठका घेतात, डाएटचे प्राध्यापक वारंवार एकत्रित येतात आणि SCERTमध्ये हे सगळे एकत्रित येऊन फार चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला शिक्षक प्रशिक्षणाचं काम DED लेवलवरचं किंवा सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षणाचं चाललं आहे असं दिसतं. पण IAC आणि CTE यांच्या बाबतीमध्ये मात्र अशी एकसूत्रता दिसत नाही. पण SCERTनी जर पुढाकार घेतला तर मात्र हे होऊ शकेल. मागच्या वर्षी उदयपूरला एक कॉन्फरन्स झाली आणि याच्यामध्ये SCERT आणि IAC चे लिंकेजेस कसे वाढवता येतील या दृष्टीने दिवसभर विचारविनिमय झाला आणि त्या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे की SCERT, डाएट, IAC आणि CTE या सगळ्यांमध्ये कसं काय समन्वय साधता येईल आणि एकसूत्रता येईल या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. राज्य सरकारनेही याच्यामध्ये जर पुढाकार घेतला तर शिक्षक प्रशिक्षणाचं भवितव्य चांगलं राहील.
मेजर चेंजेस मुख्य बदल काय टीचर एज्युकेशनच्या स्ट्रक्चर आणि फंक्शनिंगमध्ये राज्यात काय बदल जाणार?
सध्याचा मुख्य बदल म्हणजे एक वर्षाचा जो अभ्यासक्रम होता तो 2 वर्षाचा अभ्यासक्रम झालेला
आहे. राज्यात झालाय का आपल्याकडे?
नाही, पूर्ण भारत देशामध्ये झालाय, पूर्ण भारतामध्ये झालेला आहे. आकृतीबंध देखील आता हा बदललेला आहे पण अजून आपल्या राज्यामध्ये तो मंजूर झाला नाही, पण या महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. म्हणजे नवीन पदं निर्माण होतील 2014 नॉर्म्सनुसार, आणि मग आपल्याला ते बदललेलं चित्र लक्षात येईल. अभ्यासक्रम मात्र सगळीकडे, सगळ्याच विद्यापीठांचा अभ्यासक्रम हा बदललेला आहे. नवीन विद्यापीठ कायदा पण लागू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, आणि या विद्यापीठ कायद्यानुसार बी एड कॉलेजेसमध्ये जे जे बदल होणं अपेक्षित आहे तेही बदल आता होत आहेत. उदाहरणार्थ, पूर्वी आपल्याकडे स्थानिक सल्लागार समिती असायची, आता कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी आपल्याकडे असणार आहे. आणि इतरही विद्यापीठ कायद्यानुसार ज्या ज्या समित्या आवश्यक आहेत त्या सगळ्या समित्या आता महाविद्यालयांमध्ये सगळ्या निर्माण होतील.
सेंट्रल गव्हर्नमेंटचा काय रोल असतो आणि कॉन्ट्रीब्युशन असतं, स्टेट गव्हर्नमेंटचं पण आणि प्रायव्हेट ॲक्टर्स लाईक NGO या सगळ्यांचं तुम्हाला कसं योगदान असतं टीचर एज्युकेशनमध्ये?
सेंट्रल गव्हर्नमेंटचं मुख्य योगदान आपल्याला म्हणता येईल की सेंट्रल गव्हर्नमेंटनी राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान, म्हणजे ज्याला आपण रुसा म्हणतो, या रुसा अंतर्गत महाविद्यालयाला 2 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत.
सेंट्रल गव्हर्नमेंटनी
मंजूर केलेले आहे. याच्यामध्ये, या 2 कोटीमध्ये त्यांनी 70 लाख रुपये आपल्याला कन्स्ट्रक्शनसाठी मंजूर केलेले आहेत, 70 लाख रुपये आपल्याला नूतनीकरणासाठी मंजूर केलेले आहेत, आणि 60 लाख
कशाला?
नूतनीकरण, रिनोव्हेशन. म्हणजे 70 लाख कन्स्ट्रक्शनसाठी, 70 लाख रिनोव्हेशनसाठी आणि 60 लाख इक्विपमेंट साठी खरेदी करण्यासाठी.
2 करोडमध्येच येते.
हां, असं हे 2 करोडचं हे विभाजन आहे, आणि त्यानुसार आपल्याला पहिला हप्ता मिळालेला आहे 50 लाखाचा, आणि दुसरा हप्ता देखील 60 लाखाचा आता आपल्याला मिळालेला आहे. आणि या निकषानुसार आपल्याला आता महाविद्यालयाचा विकास करायचा आहे.
अजून स्टेट गव्हर्नमेंटने काय दिलं?
स्टेट गव्हर्नमेंटकडनं आपल्याला वेळोवेळी अनुदान मिळत असतं, पगार म्हणा किंवा वेतन, किंवा वेतनेतर जे खर्च आहेत, TA चा खर्च असेल, लाईट बिल असेल, टेलिफोन बिल असेल, कॉम्प्युटरवर होणारा खर्च असेल, एकूण हे महाविद्यालय चालवण्यासाठी लागणारा जो जो खर्च आहे तो सगळा खर्च आपल्याला शासनाकडून मिळतो. त्याच्याशिवाय आपल्याला योजनांतर्गतमध्ये साधारणपणे 70 ते 80 हजार दरवर्षी विद्यार्थी विकासासाठी म्हणून आपल्याला दरवर्षी मिळत असतात. आपल्याला मुलींचं वसतिगृह देखील झालेलं आहे, तेही राज्य शासनाच्या अनुदानामधूनच आपल्याला मुलींचं वसतिगृह, जवळपास 1 कोटी 52 लाख रुपये या मुलींच्या वसतिगृहावर देखील खर्च झालेला आहे, जो आपल्याला राज्य शासनानेच दिलेला
आहे. मग हे मला डिटेल्स पाहिजे
कुठले?
हे जे तुम्ही सांगताना 2 करोडचे आणि गर्ल्स हॉस्टेलसाठी आलेलं, ते
डिटेल्स म्हणजे एवढंच आहे ना त्याचं
पण त्याच्या, आणि तेवढंच नाही की त्याच्यामुळे तुमच्या किती स्ट्रेंथ वाढली.
अजून आपल्याकडे
स्ट्रेंथ म्हणजे
स्ट्रेंथ इन द सेन्स, अजून त्यांनी आपल्याला ताबास दिला आणि अजून त्यांची कामं राहिली आहेत.
अच्छा अच्छा,
म्हणजे अंतिम टप्प्यात कामं आहेत असं म्हणून आपण, काम चालू आहे वसतिगृहाचं. थोडासा निधी कमी पडल्यामुळे ते थांबलेलं आहे सध्या.
स्टेट अप्रोच 2012 नंतर टीचर एज्युकेशन बद्दलचा बदललाय का?
स्टेट अप्रोच नाही बदललेला, उलट आपल्याला स्टेटचा म्हणजे सपोर्ट मिळतोय. 2 वर्षाचं बी एड झाल्यानंतर जे अनेक प्रश्न निर्माण झाले महाविद्यालयांमध्ये, त्या बाबतीमध्ये आपल्याला राज्य शासनाचा सपोर्टच सध्या मिळतो आहे. विद्यार्थी संख्या जरी कमी असली तरी देखील प्राध्यापक तेवढेच आहेत. ग्रंथालयासाठी मिळणारं अनुदान म्हणा किंवा हे देखील तेवढंच आहे. म्हणजे बाकी कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणा किंवा कुठेही शासनाने अजून कपात केलेली नाही, उलट शासन आपल्याला मदत करत आहे. आणि राज्य सामायिक प्रवेश परीक्षा देखील ही राज्य सरकारतर्फेच घेतली जाते, CET ज्याला आपण म्हणतो ती. त्याच्यामुळे गुणवान मुलं आपल्याला मिळतात इकडे या परीक्षेतून पास होणारी.
अजून तुम्ही NGOचं कॉन्ट्रीब्युशन, काही प्रायव्हेट ॲक्टरचं कॉन्ट्रीब्युशन घेता का?
आम्ही अकॅडमिकली इम्प्रूव्ह होण्यासाठी म्हणून घेतो. उदाहरणार्थ, आम्ही आता एक नवीन अभ्यासक्रम चालू करतो आहोत, ज्यांना लर्निंग डिसऑर्डर्स आहेत, म्हणजे जी अध्ययन अक्षम मुलं आहेत, तर त्यांना कसं शिकवावं या बाबतीमध्ये शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांचं प्रशिक्षण करण्यासाठी म्हणून आम्ही 1 20 दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम आता घेतो आहोत. तर यासाठी आयकॉन नावाची एक NGO आहे, त्यांची आम्ही मदत घेतो. जी एन जी ओ या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करते आहे ती एन जी ओ
क्षेत्र
अध्ययन अक्षम मुलं लर्निंग डिसऑर्डर्स ज्यांच्यामध्ये आहेत त्यांना कसं शिकवावं.
आणि तुम्ही त्याचा एक कोर्स चालू करताय?
करतोय आम्ही 9 तारखेपासून. आता त्याचा कोर्स
काय नाही तर कोर्स
कसं मी तुम्हाला देतो डिटेल एक्झॅक्ट नाव देतो.
किती दिवसांचा कोर्स आहे?
20
शिक्षकांसाठी.
शिक्षकांसाठी
त्याला फी घेणार आहे?
आम्ही घेणार नाही आहोत, ती संस्था घेणार आहे. म्हणजे राज्य शासनाची ही संस्था असल्यामुळे आमचं ॲकॅडमिक अचीवमेंट असेल आणि बाकीचा खर्च सगळा ते करणार आहे.
फीचं काय स्ट्रक्चर वगैरे आहे का?
आम्ही 4000 रुपये फी ठरवली विथ विथ मटेरियल
सगळं इंडिव्हिज्युअली ते स्वतः खर्च
लर्निंग मटेरियल देणार त्यांना पूर्ण आणि प्रॅक्टिकल देणार हँड्स ऑन ट्रेनिंग देणार. त्याच्यामध्ये
अकॅडमी गव्हर्नमेंटची संस्था
एनजीओ
एनजीओ त्यांना गव्हर्नमेंट पण फंड करते काय?
नाही 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 काहीच नाही
करत. इकडून इकडच फक्त शिक्षकांना.
त्यामुळे या कोर्स पुरता खर्च ना नफा ना तोटा या तत्वावर जेवढा खर्च येतोय तेवढाच तेवढीच फी घेऊन त्याच्यामध्ये ते म्हणजे सेल्फ फायनान्स म्हणा आपण स्वयंसहाय्यक असा कोर्स आहे.
गुणवत्ता वर्धनाची काय मापन असायला पाहिजे टीचर एज्युकेशनमध्ये? हाऊ कॅन यू मेजर द क्वालिटी एनहॅन्समेंट इन टीचर एज्युकेशन?
याच्यामध्ये आपल्याला एक मुख्य विसंगती अशी दिसते की जो बी एडला मेरिटमध्ये मुलगा येतो तो टी ई टी पास होत नाही.
ओके.
म्हणजे बी एडला मेरिट येणारा मुलगा हा टी ई टीला पण मेरिटमध्ये झाला पाहिजे. म्हणजे आपले टीचर एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे ती वेगळीच आहे आणि आपलं बी एड हे वेगळ्याच दिशेने चाललं आहे. शाळा अजून तिसऱ्या दिशेने चालली असं आपल्याला दिसतं. म्हणजे पुष्कळ वेळेला असं होतं की शाळेमध्ये खूप ॲडव्हान्स शिक्षक झालेले आहेत कारण त्यांची खूप प्रशिक्षणं होत आहेत आणि शाळेचा अभ्यासक्रमसुद्धा खूप आधुनिक झालेला आहे. अनेक नवीन नवीन त्याच्यात विचार प्रवाह येत आहेत असं आपल्याला दिसतं. पण त्या तुलनेने त्या मुलांना शिकवण्यासाठी सक्षम शिक्षक जो बी एडमध्ये घडायला पाहिजे आणि त्याच्यासाठी जो शिक्षक प्रशिक्षक असायला पाहिजे त्याचं जे प्रशिक्षण आहे ते मात्र कुठेही होताना आपल्याला दिसत नाही. त्यामुळे शाळा पुढे चालल्यात आणि बी एड कॉलेज मागे राहिलेत. वास्तविक पाहता उलटं चित्र असायला पाहिजे
की बी एड असायला पाहिजे शाळा
मागे असायला पाहिजे. बी एड कॉलेज एक 20 वर्ष तरी पुढे असली पाहिजे तर पुढचे शिक्षक तयार होतील आणि ते त्या मुलांना शिकवतील. पण हे सगळं उलटं चालू आहे आपल्याला आणि म्हणून बी एड कॉलेजमधलं मुलांना आउटडेटेड शिक्षण व्हायला लागलं आहे का काय असंही वाटायला लागलं. आणि शाळेमधल्या शिक्षकांची देखील अशी एक प्रतिक्रिया असते की तुमच्या बी एडचं बी एड नंतर काही कामाचं नाही आमच्याच पद्धतीने शिकवावं लागतं. तर हे फार मोठ्या प्रमाणामध्ये ही तफावत आहे अशी असायला नको.
टी ई टी हे विद्यार्थ्याचं किंवा शिक्षकाचं खरी अभिवृत्ती मापन करत नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे का?
नाही असं नाही म्हणता येणार आपल्याला. पण दोन्हीमध्ये समन्वय असला पाहिजे. म्हणजे टी ई टीचा अभ्यासक्रम एका दिशेने चाललाय आणि बी एडचा अभ्यासक्रम एका दिशेने चाललाय असंही व्हायला नको. याच्यामध्ये काहीतरी आपल्याला मोठी त्रुटी दिसतीये. नाही तर मग बी एडमध्ये मेरिटमध्ये येणारा टी ई टीमध्ये काय येत नाही मेरिटमध्ये? किंवा महाराष्ट्राचा निकाल 2 किंवा 3% का लागतो आणि बी एडचा निकाल मात्र 80-90% असतो? किंबहुना बी एडमध्ये कुणी नापासच होत नाही असं म्हटलं जातं आणि टी ई टीचा निकाल 2 किंवा 3% आहे हा कशाचं प्रतीक आहे? तर हे टी ई टीचे जे पॅरामीटर्स आहेत
हा गॅप तुम्ही काय सुचवू शकताय की आपला इकडे येणार इकडं येत नाही किंवा इकडचे हे वेगळेच असतात?
त्यामुळे दोन्ही लोकांनी एकत्र बसून काम करणं आवश्यक आहे. टी ई टीचे पेपर सेटर जे आहेत ते आणि बी एडचा अभ्यासक्रम तयार करणारे जे आहेत ते ह्या दोघांनी एकत्र येणं चांगल्या शिक्षकाचे पॅरामीटर्स ठरवणं आणि त्या दोन्हीनुसार इकडेही तसं पेपर सेटिंग करणं आणि इकडे तसा अभ्यासक्रम शिकवणं असं जर केलं तरच आपल्याला ह्या नाही तर याचा अर्थ असा की जर टी ई टी तो नापास होत असेल तर बी एडचा कोर्सच इनव्हॅलिड झाला तो जर बी एडमध्ये. म्हणजे त्याच्या पास होण्याला काहीच अर्थ
काहीच अर्थ राहणार. येस एक्झॅक्टली बी एड इनव्हॅलिडच झालं जर का त्याच्यातली मुलं पास होत नसतील.
वास्तविक पाहता तशा टी ई टीची गरजच नाही. तो बी एड झालाय हे सर्टिफिकेट पुरेस आहे.
पण टी ई टी घेऊन तर सध्या तर राज्याचे शिक्षण सचिव असं म्हणतात की आपसे कोई भी गदा टीचर नाही बनेगा मीन्स जस्ट बिकॉज ऑफ हॅविंग अ टी ई टी बॅरियर ही सेईंग दॅट. सो वॉट डू यू थिंक अबाउट दॅट? की ते म्हणतात की ही टी ई टीमुळे आता कोणताही गाढव शिक्षक होण्याची हिंमत करणार नाही. म्हणजे हे आम्ही एक चांगलं ऑब्स्टॅकल लावलं असं त्यांचं मत आहे. तर तुमचं काय मत?
नाही 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 असं नाही म्हणता येणार. उलट हे आपलं अपयश आहे असं वाटतं. हे आपला अपयश
फेल्युअर टीईटी इज फेल्युअर ऑफ बीएड कॉलेजेस ऑर इट इज द क्वेश्चन ऑब्जेक्शन ऑर स्केप्टिक ॲटिट्यूड टुवर्ड्स द टीचर एज्युकेशन दॅट इज वाय टीईटी हॅज मेड टू एक्झामाइन युअर प्रोडक्ट.
आपल्याला अडथळे निर्माण करायचे नाही आहेत, शिक्षण प्रक्रियेमधले अडथळे दूर करायचे आहेत, आपल्याला अडथळे निर्माण करायचे नाही आहेत. म्हणजे आपण आधी जर पूर्वग्रह दूषित असू की आता आम्हाला चाळणी अशी लावायची आहे की मुलं येणारच नाहीत, तर याला काही अर्थ नाही राहणार. कारण जे टी ई टी पास होत नाही त्यांच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर फ्रस्ट्रेशन येण्याची पण शक्यता आहे की आम्ही एवढं बी एड पास झालो चांगल्या मार्कांनी आणि आम्ही टी ई टी कसे काय नापास झालो, म्हणजे आम्ही आता शिक्षक व्हायला लायकच नाही आहोत असं त्या मुलांना वाटणार, कारण ते टी ई टी पास नाही आहेत, मग 2 वर्ष त्यांची वाया गेली का.
म्हणजे टी ई टी खऱ्या अर्थाने मूल्यमापन करत नाही शिक्षकांचं किंवा
टी ई टी मध्ये बदल केले पाहिजेत आणि अभ्यासक्रमातही बी एडचा बदल केला.
तुम्ही जसं सांगितलं की बी एडचे अभ्यासक्रम ठरवणारे आणि टी ई टीचा पेपर सेट करणारे एकत्र बसून त्यांनी विनिमय करून मध्यम मार्ग काढून ते करायला पाहिजे, तर ते कसं करायला पाहिजे त्याच्याबद्दल थोडंसं.
नाही, म्हणून टी ई टीचे पेपर सेट करणारे जे आहेत ते बी एडच्या प्राध्यापकांमधले असावेत.
ते वेगळे आहेत का?
बहुतेक वेगळे आहेत, कारण माझ्या पाहण्यामध्ये तर कोणी नाही आहे. म्हणजे ते कोण आहेत हे मला माहिती नाही, पण असं कधी विचार विनिमय झाल्याचंही मला माहिती नाही. असं काही कुठे
विचारलंय कधी?
हा, असं काही कुठे दिसत नाही.
मग काय कोणत्या मापक दंडांवरती तुम्ही शिक्षण प्रशिक्षण महाविद्यालयांची गुणवत्ता तुम्ही मोजणार?
नाही, आता आपल्याला मापदंड ठरवण्याचं स्वातंत्र्यच नाहीये, कारण हे मापदंड एनसीटीईने ठरवून दिलेले आहे आणि आता QCI म्हणजे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडिया यांचं इन्स्पेक्शन होणार आहे प्रत्येक महाविद्यालयाचं.
NCTEने ठरवले?
हां, NCTEने सगळे मापदंड ठरवलेले आहेत आणि NCTEने QCI कडून इन्स्पेक्शन करून घ्या, असेसमेंट करून घ्या असं सांगितलेलं आहे आणि QCIने मापदंड ठरवलेले आहेत. ते QCIचे 4 मापदंड प्रामुख्याने आहेत
सांगतात,
तर त्याच्यामधलं पहिलं जे आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आहे.
ओके,
त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते तुमचं अकॅडमिक ॲसेट्स काय आहेत तुमच्याकडे ते आहे. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते तुमचं टीचिंग लर्निंग प्रोसेस कशी होते तुमच्या महाविद्यालयामध्ये ते आहे. आणि चौथं जे आहे ते लर्निंग आउटपुट काय आहे, म्हणजे याच्यामध्ये तुमच्या किती विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली, किती विद्यार्थी टी ई टी पास झाले, याला 40% वेटेज या QCIने दिलेलं आहे. 10% वेटेज हे इन्फ्रास्ट्रक्चरला दिलेलं आहे, 20% वेटेज अकॅडमिक ॲसेट्सला दिलेलं आहे, 30% वेटेज हे टीचिंग लर्निंग प्रोसेसला दिलेलं आहे. आणि मग या आउट ऑफ 100 महाविद्यालयांचं मूल्यांकन केलं जाणार आहे आणि मग त्यानुसार ABCD ग्रेड असे महाविद्यालयांना दिले जाणार आहे. त्यामुळे हे सगळं ऑलरेडी डिफाईंड आहे.
ओके, ABCD यानुसार. तुमचा पर्स्पेक्टिव प्लॅन आहे का टीचर एज्युकेशनचा?
वैयक्तिक असा असण्याची गरज नाही, ISCचाच पर्स्पेक्टिव प्लॅन आम्ही आता तयार करतो आहोत.
आहे का तो तयार?
मला तयार कॉपी मिळेल? नाही नाही, त्याला आम्ही आता सुरुवात करणार
आहोत. बाकीचा पुढचा प्रश्न तर राहतोय की टू व्हॉट एक्सटेंट दिस प्लॅन ॲड्रेसेस द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ NCERT 2009 अँड
त्यानुसारच करणं अपेक्षित आहे. त्यामुळे तसाच होणार तो तयार, त्यानुसारच तो होणार. त्याच्या गाईडलाईन्स आता नेटवर येतील, साधारण नोव्हेंबरमध्ये वगैरे येतात त्या. त्या गाईडलाईन्स आल्या की आम्ही तयार करणार.
आता तुमचा जो पर्स्पेक्टिव्ह प्लॅन आहे त्याच्यानुसार व्हॉट आर द की कॉन्ट्रीब्युशन दॅट इज एक्सपेक्टेड फ्रॉम युअर इन्स्टिट्यूशन? तुमच्याकडून काय अपेक्षा?
ISCE हे तुमच्या शिक्षण क्षेत्रामधली लिडिंग इन्स्टिट्यूशन. कारण ॲडव्हान्स स्टडीज इन एज्युकेशन असं याला म्हटलेलं आहे, त्याच्यामुळे सगळ्या सिटींना कोऑर्डिनेट करणं आणि सगळ्या सिटींना गायडन्स करणं आणि सगळ्या सिटींचं लिडरशिप करणं, लीडर म्हणून काम करणं एज्युकेशन फील्डमध्ये आणि एकूणच टीचर एज्युकेशन फील्डमध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणं हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. सर्वच क्षेत्रामध्ये
कोऑर्डिनेट करणं इन द फील्ड ऑफ टीचर एज्युकेशन. तुम्ही 12व्या प्लॅनचे गाईडलाईन्स पाहिलेले आहेत का?
हो.
कॉल सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम फॉर टीचर एज्युकेशन.
नाही टीचर एज्युकेशन.
तर त्यांनी तुमच्या इन्स्टिट्यूशनला काही मदत केली का त्या प्लॅनने?
नाही मी पाहिलेच नाही ऍक्च्युली.
नाही. सो हॅव यू सीन द 12th प्लॅन गाईडन्स गाईडलाईन्स?
ऑपरेट
कसं करतात सगळ्या गोष्टी ज्या तुमच्या अखत्यारीत येतात ते कसं करतात?
नाही आता आमच्याकडे आम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्हचा हेड करतो, अकॅडमिकचा हेड करतो, त्याच्यानंतर एक बी एड विभागाचा एक हेड असतो, एक एम एड विभागाचा एक हेड आहे. आणि हे सगळेजण सुरुवातीला अकॅडमिक कॅलेंडर आमची पहिली जी मीटिंग होते त्याच्यामध्ये आम्ही एक त्यांचा कार्यभार वाटप करून टाकतो, वर्कलोड प्रत्येकाला देतो, आणि त्याच्यानंतर मग हे सगळेजण मिळून अकॅडमिक कॅलेंडर तयार करतात. आणि अकॅडमिक कॅलेंडरनुसार पूर्ण वर्षभर कार्यक्रम घेतले जातात, सगळ्या ॲक्टिव्हिटीज त्यानुसार होतात. आमचं कंट्रोलिंग बॉडी ही हायर एज्युकेशन, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन पुणे आहे, आणि नॉन टीचिंगसाठी कंट्रोलिंग बॉडी ही जॉईंट डायरेक्टर आहे.
नॉन टीचिंगसाठी
जॉईंट डायरेक्टर हायर एज्युकेशन.
ह्या जे सगळ्या इन्स्टिट्यूट्स किंवा ह्या ज्या ग्रुप तुम्ही जे सांगत होता ती SCERT वगैरे, तर ह्यांच्यासाठी किंवा सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, ह्याच्या कन्वर्जन्ससाठी किंवा ह्या सगळ्या इन्स्टिट्यूशनसाठी एखादं प्लॅटफॉर्म तयार केला आहे का स्टेटने?
प्रादेशिक विद्या प्राधिकरण असं त्यांनी केलेलं आहे,
अथॉरिटी रिजनल रिजनल अकॅडमिक अथॉरिटी, त्याच्यात तुम्ही सामावले जात?
नाही, त्याच्यात ISC ला इन्क्लूड नाही केलेलं, ती पूर्ण वेगळी झाली. म्हणजे ISC ला इन्क्लूड करून अशी एखादी व्हायला पाहिजे होती, म्हणजे ती अजून चांगली झाली असती.
बट यू हॅव नॉट बीन इन्क्लुडेड इन दॅट, यू आर नॉट द पार्ट ऑफ दॅट कॉन्वर्जन्स. ओके. अँड यू हॅव नॉट केम अक्रॉस सर्व शिक्षा अभियान अँड राष्ट्रीय? नेव्हर एव्हर.
नो कन्सर्न.
नो कन्सर्न विथ दॅट.
ऍक्च्युअली इट इज मोर कन्सर्न विथ अस.
फंडच्या बद्दल तुम्हाला कसा मिळाला? वेळेत मिळाला फ्लो आणि ऍडिक्वेट होता टाइमलाइन्स रिसीव्ह टाइम?
ऍक्च्युअली तो 15-16 आम्हाला रुसाचा अर्धा मिळणं अपेक्षित होतं, आणि 16-17 अर्धा म्हणजे 1-1 कोटी असं मिळणं अपेक्षित होतं. पण 16-17 आता 50 लाख आम्हाला मिळाले, आणि 17-18 आता म्हणजे 1 वर्ष पुढे गेले ते शेड्यूल.
CST नाही मिळाला ना?
नाही.
कॉलेज सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीमचा काहीच मिळाला नाही? ओके. आणि मग जेव्हा फंड मिळाला नाही तेव्हा तुम्ही कसं प्रॉब्लेम सोडवले?
प्रॉब्लेम म्हणजे आता पदच नाही, माणसं नाही, पदं नाही, त्यामुळे आहे त्या माणसांवर काम करणं चालू आहे.
तुम्ही टेक्नॉलॉजी किती वापरता तुमच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि कोऑर्डिनेशनमध्ये, कुठे कुठे वापरता?
टेक्नॉलॉजीमध्ये आता तसं म्हटलं तर पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मीच आम्ही शिकवतो वर्गामध्ये. म्हणजे 3 वर्गांमध्ये स्मार्ट बोर्ड आहेत क्लासरूममध्ये. कॉलेजमध्ये सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत लावलेले, आणि टेक्नॉलॉजीचा मॅक्सिमम उपयोग आम्ही करतो. एक कॉलेजचं वेब पोर्टल पण तयार केले, म्हणजे प्रक्रियेमध्ये आहे ते, अजून पूर्ण व्यवस्थित झालेलं नाही आहे.
पोर्टल,
हां, वेब पोर्टल कॉलेजचं तयार करण्याचं काम चालू आहे, एका व्यक्तीला दिलेलं आहे ते.
सॅटेलाईट टेक्नॉलॉजीचा वापर करता का तुम्ही?
नाही करत.
नाही ना, दिलेला आहे का तुम्हाला सॅटेलाईट टेक्नॉलॉजी?
इन्स्टिट्यूशनला पूर्वी दिलेलं होतं, पण आता मला वर्किंगमध्ये बहुतेक नसावं ते काय.
आधी दिलेलं होतं
मुक्त विद्यापीठात.
कॉन्फरन्सिंगमध्ये भाग घेतलाय
मी आल्यापासून नाही झालं, पण ते मला विचारावं लागेल काय आहे तुमचं.
बाकी मग SCERT-च्या किंवा DIET-च्या IAS-च्या ट्रेनिंगसाठी तुम्ही काही विशिष्ट टेक्नॉलॉजी वापरतात का टीचर एज्युकेशनसाठी? नाही, याच वाचा
विशिष्ट अशी नाही, विशिष्ट अशी.
प्रोसेस ट्रेनिंगमध्ये डेव्हलपमेंटमध्ये नाही वापरत ना. तुम्हाला काय वाटतं का असं वाटतं की ICT-मुळं काही त्याच्यामध्ये सबस्टॅन्शियल चेंज होऊ शकतो ट्रेनिंगमध्ये किंवा कसा होऊ शकतो?
होऊ शकतो. कमी वेळामध्ये आपण जास्त लोकांना ट्रेनिंग देऊ शकतो आणि जास्त इफेक्टिव्हली देऊ शकतो. आणि ते जास्त लॉंग लाईफ पण असतं, टिकणारं पण असतं.
What kind of capacity building in human resource with regards to ICT do you envision?
कॅपॅसिटी बिल्डिंगची फार मोठी आवश्यकता आहे ICT-च्या बाबतीमध्ये, कारण अजूनही 60-70% लोक याच्यापासून दूर आहेत, शिक्षक किंवा प्राध्यापक, विशेषतः आफ्टर 50 जे लोक आहेत,
50+
हां 50+ जे आहेत, तर हे फारसा टेक्नॉलॉजीचा वापर करत नाही
किंवा
हां निगेटिव्ह ॲटिट्यूड असतो, तो आपल्याला पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट करणं हे आवश्यक आहे आपल्याला. आणि एकूणच त्यांचा ॲटिट्यूड चेंज करणं आणि मग त्यांना कॅपेबल बनवणं त्याच्यासाठी हे आवश्यक आहे.
व्हॉट इज युअर व्हॉट आर युअर प्लॅन्स फॉर इम्प्रूव्हिंग ICT इन्फ्रास्ट्रक्चर इन क्लासरूम अँड ट्रेनिंग?
एकदा आपलं वेब पोर्टल चांगलं तयार झालं की त्याच्या माध्यमामधनं आपल्याला बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. एकूण विद्यार्थ्यांना मेसेजेस देणं किंवा विद्यार्थ्यांची प्लेसमेंट करणं याच्यामध्ये आपल्याला त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल. आणि क्लासरूम टेक्नॉलॉजीमध्ये आपण OHP हे आम्ही बसवलेलेच आहेत वर्गामध्ये, आणि स्मार्ट रूमच आहे, स्मार्ट बोर्ड प्रत्येक वर्गामध्ये आहे, त्यामुळे इंटरनेटचा वापर करून आणि आम्ही शिकवतोच. लायब्ररीमध्ये सुद्धा आम्ही इन्फ्लिपनेटचं हे घेतलेलं आहे,
इन्फ्लिपनेट
हां, त्याच्यामुळे ते हजारो ग्रंथ विद्यार्थ्यांना 24 तास विद्यार्थी हे करू शकतात. त्यांना ID पासवर्ड दिलेला आहे प्रत्येकाला.
दे कॅन असेस. सो हाऊ डू यू थिंक दॅट ICT कॅन इम्पॅक्ट ऑन टीचिंग लर्निंग प्रोसेस इन क्लासरूम? कसा परिणाम होऊ शकतो
ICT चा परिणाम तर तसा फार मोठा आहे, कारण त्याचं जे इफेक्ट आहे ते लॉंग लाईफ आहे. पण केवळ ICT-वरही विसंबून राहून चालणार नाही, कारण ICT जर नसेल तर मग सगळं ब्लँकच होतं असंही नको व्हायला. शिक्षक तर प्रिपेअर्ड असलाच पाहिजे, आणि विदाऊट ICT-सुद्धा त्याला शिकता आलं पाहिजे आणि शिकवता आलं पाहिजे. ICT नसेल तर तो हँडिकॅप झाला असंही आपल्याला व्हायला नको. उलट त्यांनी त्याच्या नॉलेजचा उपयोग करून आणि ICT-चा वापर करून त्यांनी चांगल्यात चांगल्या स्लाईड्स तयार करणं किंवा चांगल्या CDs तयार करणं, टीचिंग लर्निंग मटेरियल तयार करणं हे जास्त अपेक्षित आहे. हे जर केलं तर विद्यार्थी घरी बसून सुद्धा शिकू शकतील, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा वापर ICT-चा करता येईल. आम्ही असाईनमेंट देखील विद्यार्थ्यांना काही वेबसाईटचा अभ्यास करायला सांगतो किंवा YouTube-वरच्या काही चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या विद्यार्थ्यांना बघायला सांगतो. तर असा असाईनमेंटमध्ये टेस्ट घेताना असा जर याचा उपयोग केला विद्यार्थ्यांना तर ते जास्त मोटिवेट होईल. ई जर्नल्समध्ये विद्यार्थी लिहितात, प्राध्यापक लिहितात.
लार्ज स्केलवर ICT वापरायचं आहे तर व्हॉट आर द रोड ब्लॉक्स अकॉर्डिंग टू यू इन इम्प्लिमेंटिंग लार्ज स्केल यूज ऑफ ICT ड्यूरिंग ट्रेनिंग्स?
ट्रेनिंग्समध्ये मॅक्झिमम आपल्याकडे काय होतं की MSCB हे फार मोठं प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे लाईट जाणं आपण ज्याला म्हणतो, वीज नसणं, पॉवर कट आहे, सर्व्हर डाऊन असतो, याच्यामुळे आपल्याला ट्रेनिंगमध्ये अडथळे येऊ शकतात. एरवी आपल्याला तसा काही प्रॉब्लेम नसतो, फक्त जे जास्त कॅपॅसिटी असणारे सगळे हे असले पाहिजे, टेक्नॉलॉजी काय म्हणता येईल ज्याला अपग्रेडेड टेक्नॉलॉजी असली पाहिजे. तर आता त्याचा प्रयत्न चालू आहे. तर ह्या जिओवाल्यांनी आमच्याकडे बसवलं आहे, अजून ते सुरू नाही केलं. जिओची स्कीम चालू आहे सगळ्या कॉलेजमध्ये बसवण्याची. हाय काय म्हणता येईल तुम्हाला,
वायफाय मॉडेम.
हां तर ते जास्त स्पेसिफिकेशनवाले असे त्यांनी बसवले, पण अजून चालू नाही केले.
अजून स्टार्ट नाही झाले.
नाही झाले अजून. बसवले त्यांनी सगळे, इन्स्टॉलेशन झाले, अजून स्टार्ट नाही झालं.
असं कोणता एरिया आहे की ज्याच्यामध्ये आय सी टी चौकीत नाही होणार, विल लार्जली रिमेन अनअफेक्टेड बाय यूज ऑफ आय सी टी?
असं नाही म्हणता येणार आपल्याला, कुठलाच एरिया नाही आहे. प्रत्येक ठिकाणी आय सी टीचा वापर होऊ शकतो. आता म्युझिकमध्ये पण व्हायला लागला आहे, आर्ट्समध्ये पण व्हायला लागला आहे, क्राफ्टमध्ये व्हायला लागला आहे. मॅक्झिमम डिझाईन्स ॲनिमेशन्स वगैरे ह्याचा आपल्याला उपयोग करता येतो, टीचिंग लर्निंगमध्येही करता येतो. असा कुठलाच विषय राहिला नाही की सगळं नॉलेज एका क्लिकवर उपलब्ध आहे सगळ्याच विषयांचं. त्यामुळे असं काहीच म्हणता येणार.
तुमच्याकडे स्मार्टफोन आहे स्वतःचा?
हो.
आणि तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपचे सदस्य आहात का?
आहे.
कोणत्या ग्रुपचे सदस्य?
12-15 ग्रुप आहेत
टीचर्सचे.
टीचर्सचे आहेत, विद्यार्थ्यांचे ग्रुप आहेत, त्याच्यामध्ये पण आहे.
टेलिग्राम
नाही?
टेलिग्राम. मग कम्युनिकेशन नेमकं व्हॉट्सअपच्या द्वारे जे होतं ते तुमचं कोणत्या संदर्भात होतं नेमकं?
आमच्या डे टू डे इन्स्ट्रक्शन्स ज्या असतात, काही सूचना असतात. प्राध्यापकांचा ग्रुप आहे, ॲल्युमनिसचा ग्रुप आहे, ॲल्युमनिसचे 2 ग्रुप आहेत. त्यानंतर मुक्त विद्यापीठाचे डिस्टन्स मोडने शिकणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचे बॅच वाईज वेगळे वेगळे ग्रुप आहेत. ग्रँटेड टीचर एज्युकेटर्सचा ग्रुप आहे, तिथे प्रत्येक कॉलेजमध्ये त्यांच्या त्यांच्या ॲक्टिव्हिटीजबद्दल ते टाकतात. तो एक आहे. एक प्रिन्सिपल जेवढे आहेत मराठवाड्यातले त्यांचा एक ग्रुप आहे, त्यामध्ये त्यांचे हे असतात. कम्युनिकेशन बऱ्यापैकी चालू.
आणि कोणते विषयच असतात मोस्टली?
वेगवेगळे साजरे कार्यक्रम जे साजरे केले जातात त्यांचे फोटो असतात, काही माहिती असते त्या त्या कार्यक्रमासंबंधीची, काही माहिती असते, काही लेटेस्ट GR असतात निघालेले, अपडेटेड माहिती जी आहे ती आहे. की NCT ग्रुप आहे, NCT जी काय माहिती अपडेटेड असेल ती त्याच्यामध्ये येते. काही कोणाची पुस्तकं एज्युकेशनवरची प्रकाशित झाली असतील तर ते येतात, ती पुस्तकंही येतात, त्याची माहिती येते. आणि इंटरॅक्शन चांगल्या पद्धतीने,
इट हेल्प्स. What are the major gaps of teacher education institutions between SERT, DIET, College of Teacher Education, BIET that you are facing in your institute?
There is no communication.
Okay.
Communication gap is the major problem.
Okay.
शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण याच्यामध्ये याचे मंत्री वेगळे असतात नेहमी. आता सध्या सुदैवाने एक आहेत विनोद तावडे म्हणून, पण त्याचं पूर्ण स्ट्रक्चरच वेगळं आहे. इवन काही ठिकाणी तर वाद आहेत त्याच्यामध्ये. महाराष्ट्रातले 5 BED कॉलेजेस असे आहेत की DED आणि BED एकत्र इमारती आहे, एकत्र कॅम्पस आहे, पण त्यांच्यामध्ये वाद आहेत जागा कुणाची. फॉर एक्झाम्पल अंबाजोगाई शासकीय अध्यापक महाविद्यालय आणि DIET एकच जागा आहे, 65 एकरची जागा आहे, पण ती एकत्र आहे. पनवेल DIET आणि BED एका कॅम्पसमध्ये आहे. नांदेडलाही तसंच होतं, आता वेगळं झालं आहे. परभणीला एकाच कॅम्पसमध्ये आहे, बुलढाण्याला एकाच कॅम्पसमध्ये आहे. पूर्वी जी कॉम्प्रिहेन्सिव्ह कॉलेजची जी कल्पना होती, DED, BED आणि MED एकाच ठिकाणी पूर्वी चालायचं. 1995 नंतर DIET निर्मिती झाली आणि मग हे सगळं वेगळं झालं. शालेय शिक्षण वेगळं झालं, उच्च शिक्षण वेगळं झालं, MED काढूनच टाकलं गेलं त्याच्यामधनं. आणि मग हे पूर्ण बायफर्गेट झाल्यामुळे क्लॅशेस पण निर्माण झाले. अनेक जागा
एकत्र असायला पाहिजे,
एकत्र असायला पाहिजे,
मिनिस्टर पण एकच असायला पाहिजे.
हां म्हणजे ते कोऑर्डिनेट होतं जास्त चांगल्या पद्धतीने. नाही तर काय होतं, तीच पुनरावृत्ती होते. जी प्रशिक्षणं DIET घेतं तीच प्रशिक्षणं ISE पण घेण्याची शक्यता नाकारत आहेत, कारण दोन्हीमध्ये काही कनेक्शनच नाही आहे सध्या.
ट्रेनिंगचं रिपिटेशन
होऊ शकतं.
आणि स्टाफ कन्वर्जन्सचं एक प्लॅटफॉर्म असायला
पाहिजे. इवन स्टाफ पण उपयोगी पडू शकतो, म्हणजे आय एस सीचा स्टाफ हा यांना मार्गदर्शक ठरू शकतो, काही त्यांचे लेटेस्ट ट्रेंड झालेले लोक इकडे मार्गदर्शक ठरू शकतात. पण हे आपल्याकडे आदान प्रदानच नाही आहे सध्या, उपलब्धच नाही आहे, सिस्टीमच नाही
आहे.
हां, सिस्टीमच नाही आहे सध्या आपल्याकडे.
हे तुम्हाला अडथळे येतात का, म्हणजे त्यांचं कधीतरी सहकार्य घ्यावं असं वाटतं का तुम्हाला, किंवा त्यांच्या क्षेत्रात हे सर्व करावं असं वाटतं की?
वाटतं आम्हाला, तसं नाही असं. आम्ही बोलवतोय त्यांना, काही त्यांचे प्रशिक्षण वर्ग त्यांच्याकडे जागा नसल्यामुळे आमच्याकडे झाले, पण आता त्यांच्याकडे जागा उपलब्ध झाल्यावर पुन्हा ते तिकडे सुरू झाले, त्यामुळे आता पुन्हा कम्युनिकेशन गॅप झाला. वैयक्तिक पातळीवर संबंध चांगले आहेत, पण संस्थात्मक पातळीवर जेवढं असायला पाहिजे तेवढं नाही
आहे. तुम्ही तुमच्या फॅकल्टीशी कशाच्या संदर्भात कम्युनिकेट होता?
सर्वच बाबतीमध्ये, कारण फॅकल्टी छोटी आहे आमची, सहा ॲडमिनिस्ट्रेशन आहे, अकॅडमिक आहे, काही फॅमिली इश्यूज आहे त्याच्यावरही आहे. अकॅडमिक जास्त,
मोस्टली अकॅडमिक. ओके, तुमच्या इन्स्टिट्यूटला कधी स्टेट सेक्रेटरीने किंवा एस एस एच्या आर एम एस एच्या स्टेट डायरेक्टरने भेट दिली का कधी?
एस एस ए आर एम एस एच्या डायरेक्टरने नाही भेट दिली, पण हायर एज्युकेशनचे सेक्रेटरी आणि हायर एज्युकेशनचे डेप्युटी सेक्रेटरी, रुसाचे सेक्रेटरी डायरेक्टर रुसाचे, यांनी मात्र भेट दिली. हायर एज्युकेशनच्या सेक्रेटरींची 2 वेळा भेट झाली संस्थेला यावर्षी, या अकॅडमिक वर्षी. अर्थात संदर्भ वेगळा होता, याच
कॉन्फरन्स होती नाही तर?
हां नाही, कॉन्फरन्स नाही, याच संस्थेमध्ये विधी विद्यापीठ चालू झाले, त्यामुळे त्यांच्या बैठकीसाठी म्हणून 2 वेळा सेक्रेटरी, डेप्युटी सेक्रेटरी, सुप्रीम कोर्टाचे जज, हायकोर्टाचे जज, या सगळ्यांच्या भेटी संस्थेला झालेल्या आहेत.
But not for your sake of
convenience.
त्यांनी तुमच्या काही इश्यूज वरती काही त्यावेळी वेळ दिला का?
हो, वेळ दिला आमच्या सेक्रेटरीनी, डेप्युटी सेक्रेटरीनी, डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशननी काय प्रॉब्लेम
विचारून घेतलं,
हो काय प्रॉब्लेम्स आहेत वगैरे, लॉ युनिव्हर्सिटी झाल्यामुळे तुम्हाला काही त्रास होतोय का, काही अडचणी येत आहेत का, असं विचारलं. डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशनही येऊन गेले 2 वेळा, आता 9 तारखेला येणार आहेत.
मीटिंग झाली तुमची, तुम्ही एस सी आर टीच्या व्हिजिट दिली का? एस सी आर टी
अनेक वेळा
तुमच्या इन्स्टिट्यूशन
अनेक वेळा दिली.
कधी दिलेली, कोणत्या कामासाठी?
एस सी आर टीमध्ये मला असं वाटतं त्या नवोपक्रमाचा पुरस्कार वितरण कार्यक्रम असतो एस सी आर टी दरवर्षी, त्या जवळपास अनेक कार्यक्रमांना त्या ठिकाणी गेलो, तर काही एक ट्रेनिंग्सला पण गेलो. पूर्वी ट्रेनिंग्स व्हायचे अशातच होत नाही आहेत, पूर्वी एस सी आर टी बोलवायची सगळ्या बी एड कॉलेजेसला, कारण विस्तार सेवा विभाग होता प्रत्येक बी एड कॉलेजमध्ये आणि तो एस सी आर टीशी कनेक्टेड होता.
एक्सटेन्शन
बंदच झालं,
अनुदान बंद
झालं, अनुदान फारसं नव्हतं, 2000 रुपयेच वर्षाला मिळत होते, पण कनेक्ट होत होतो त्यानुसार, म्हणजे 1-2-3 तरी वर्षातनं एस सी आर टीमध्ये जाणं होत असेल, आता मात्र नाही होत तसं.
एक्सटेन्शन सेंटर बंदच आहेत,
बंदच आहेत. पूर्वी त्याच्यासाठी पोस्ट पण होत्या कॉलेजमध्ये, आता त्या पोस्टही अबॉलिश झाल्या.
त्यांना पगार होता का वेगळा?
त्यांचा स्केल वेगळा होता.
एक्सटेन्शन सेंटर चालवणारे प्राध्यापक हो, नो अपॉइंटमेंट, त्याच्यावर अपॉइंटमेंट
बंदच झाले म्हणजे ते आता.
तुमच्या इन्स्टिट्यूशनने आत्तापर्यंत काय नवोपक्रम अचीव केलेले आहेत? व्हॉट इनोव्हेशन्स युअर इन्स्टिट्यूशन हॅज बीन एबल टू अचीव्ह?
इनोव्हेशन्स भरपूर आहेत, ज्याला आपण बेस्ट प्रॅक्टिसेस असं देखील म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅकचा A ग्रेड या संस्थेला मिळाला.
ओके,
आणि तो टिकलेला आहे. म्हणजे पहिलं नॅटचं मूल्यांकन जे झालं त्याच्यामध्येही ए ग्रेड मिळाला, आणि दुसरं फेरमूल्यांकन जे झालं, पहिलं 2005 झालं त्याला ए ग्रेड मिळाला, नंतर 2015 दुसरं फेरमूल्यांकन झालं त्याच्यामध्ये ए ग्रेड 3.27 सी जी पी ए एवढा चांगला ग्रेड आपल्याला मिळाला. मुक्त विद्यापीठाचे आपण अनेक कोर्सेस चालवतो, याच्यामध्ये डिस्टन्स मोडनी बी एड आहे, डिस्टन्स मोडनी एम एड पण होतं आपल्याकडे, आता
डी एड पण चालू
नाही, डी एड
बी एड
बी एड अजूनही चालू आहे मुक्त विद्यापीठाचं. एम एड बंद झालं, पण एम एड आत्तापर्यंत आपल्याकडे एम एड देखील चालू होतं. डी एस एम हा कोर्स चालू होता, डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट, हे एम ए इन एज्युकेशन आपल्याला प्रस्तावित आहे, आपण त्यांना आता मागणार आहोत. एम एड बंद झालेलं आहे त्यांचं.
नवीन उपक्रम काय
नवीन उपक्रमांमध्ये एक स्वच्छता हा एक मोठा उपक्रम आहे, जो एवढ्या मोठ्या कॅम्पसमध्ये खूप अवघड अशा प्रकारचा होता, तर ते स्वच्छता अभियान एक आपण राबवलं. त्याच्यानंतर वुमन एम्पॉवरमेंटसाठी आपण काही उपक्रम घेतले, त्याच्यामध्ये स्टेट लेवलचं दुसरं बक्षीस आपल्याला मिळालेलं आहे वुमन एम्पॉवरमेंटमध्ये 50,000. स्त्री सक्षमीकरण याच्यासाठी आपण वेगवेगळे व्याख्यानं आयोजित केली, वेगवेगळे उपक्रम घेतले, रॅलीज काढल्या, काही शिबिरं घेतली मुलींची. आता आपण एक डे केअर सेंटरही आपलं प्रस्तावित आहे, त्याच्यासाठी ग्रँट आपल्याला रुसारकडनं मिळणार आहे.
डे केअर सेंटर फॉर फॉर हुम?
फॉर स्टुडंट्स, मॅरिड
स्टुडंट्स,
ओपन युनिव्हर्सिटी स्टुडंट्स, ओपन युनिव्हर्सिटी स्टुडंट्स, दे आर मॅरिड 100% मॅरिड
स्टुडंट्स अँड दे हॅव किड्स विथ देम. And some of you are also can have the privilege of that. Family idea.
There are research cubicles, research students can come here.
They also
use our library.
डाएट सेकंडरी टीचर ट्रेनिंग चालू शकतं का? डाएट
चालवू शकतो, पण माझ्या मते डाएटने प्राथमिक पातळीवरच काम करावं, म्हणजे 8 डाएटने काम करावं, कारण ते मोठं काम आहे आणि भरपूर असणारं असं काम आहे. आणि RMSA हे पूर्ण ISC आणि CTE द्यावं, आणि त्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षणही द्यावी, आणि पूर्ण जबाबदारी ISC आणि CTEवर टाकली पाहिजे RMSAची, कारण त्यांना माध्यमिक शिक्षकच तयार करायचे आहेत, त्यामुळे ते त्या फील्डमध्ये ॲक्च्युली कामच करतायत आणि ते अजून अपडेट राहतील. डायटकडे जास्त वर्कलोड होतोय असं एक वाटतं मला, त्यांना बाकीची प्रशिक्षणही भरपूर असतात, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पण प्रशिक्षण असतात त्यांच्याकडे.
आणि ते बीएड कॉलेजचं, ते डीएड कॉलेजचं थोडं त्यांचं पूर्ण दुर्लक्ष झालेलं म्हणजे वैजापूरचं.
हो,
2 प्राचार्य गेलेले नाही,
गेले नाही
अजिबात गेलेले नाही, का त्यांचा इव्हॅल्युएशन स्टडी केला आणि टॉयलेट बाथरूम नाही, मुली दिवसभर लघवीला न जाता तशाच बसून राहतात, घरी गेल्यावर तर किंवा शेजारी विचारतात घरामध्ये लघवीला जायला,
तिकडे वैजापूरला
आणि डेप्युटेड शिक्षक शिकवतात, आणि एकही डाएटचा शिक्षक त्यांनी पाहिलेला नाही, त्यांच्याशी ते बोललेलं नाही एकदम. आणि इतकं मोठं संसाधन आहे, अजिबात वापरलेलं नाही, जाळे बाबळी उगवल्या आणि सीट म्हणजे ICTची लॅब आहे, विषय कॉम्प्युटर आहेत, धूळसुद्धा 2 पुसलेली नाही, मुलांनी ते कधी पाहिलेलं नाही, लायब्ररी पाहिलेली नाही, ऑफिसेस आहेत, सगळं आहे, असं फर्निचर असं वेल फर्निश्ड आहे प्राचार्यांची केली. Only they are concentrated only on teacher education.
In service.
They are confused in their responsibilities. They are saying that we should not be responsible for DEAD. We are only for in service. But why do you admit them? Because you waste 2 of them. त्यांचे 2 गेले ते. They are with very negative attitude towards the teacher education and their profession also. 35 students are there. And there are no lectures at all. only one or two lecture. They wait, means their parent expect them to get money from there, means they have to work into the farm and get wages to support their family. But in spite of that, they are spending money in ticket and on ticket, and they are coming and doing back and forth and getting nothing,
compulsory.
No learning, no learning.
Attendance is compulsory for students.
They come, it is not compulsory, but they come for the sake of knowledge, but they don't get anything. They spend their whole day. Just literally one girl was crying that, my parents are expecting me to go on work and earn 150 rupees at the end of the day, but I am spending money on my ticket and what I get here, nothing, no lectures. This is horrible.
Worst condition.
So, what are the key duties which your institution is expected to perform, which are performed within current constraints of resources?
Training is prime responsibility, mm-hmm. and research, mm-hmm. and extension duties. Three are major responsibilities.
Training,
research,
and
extension services.
And what are the not expected duties, but actually you perform that out of context?
There are no such duties. We are performing
only
whatever is expected.
Is there any recent revision of the duties and functions after RT in your district? No. After CST 12th plan? No. Has there been any major restructuring of the institution? No.
Now we are performing duties of universities and Maharashtra government, both. We are paper setters, we are examiners, we are moderators, we are evaluators, we are committee members, we are going government as a government nominee, various committees, various colleges for affiliation, for CAS, for their upgradation. So, university is giving responsibilities and government is also giving responsibilities. Government teachers are most reliable.
Which are the key non-government organizations with whom you have interacted and collaborated in last 3 years of teacher education?
University.
Only non-governmental organizations.
University
NGOs.
Is autonomous.
NGOs.
No.
You have interacted within last 3 years. No. No as such. स्टेटने तुम्हाला काही जबाबदारी दिलेली आहे का इन्स्टिट्युशन म्हणून? हॅज युअर इन्स्टिट्युशन बीन गिव्हन एनी की रिस्पॉन्सिबिलिटी बाय द स्टेट?
नो स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी नॉट गिव्हन.
हाऊ डू यू मॉनिटर द वर्क ऑफ युअर फॅकल्टी अँड स्टाफ?
विच टाईप ऑफ वर्क?
फॅकल्टी वर्क, टीचिंग वर्क. हाऊ डू यू मॉनिटर? मीन्स
आम्ही एक डायरी लिहायला सांगतो त्यांना, डेली डायरी लिहिली जाते आणि ती साधारणपणे महिन्यातनं एकदा आम्हाला दाखवतात आणि त्याच्याबरोबर साईन केली जाते. त्यांच्या अभ्यासक्रम ते जे शिकवतात त्याचा सतत एक 15 दिवसांनी महिन्यांनी आढावा घेतला जातो आणि रोज टी क्लबमध्ये एकत्र बसून रोजच्याच ॲक्टिव्हिटीजचा आम्ही आढावा घेतो आणि पुढचं जे काय असेल त्याचं प्लॅनिंग अनौपचारिकपणाने डेली, कारण मुळात स्टाफच कमी आहे, 6 लोकांचा स्टाफ आहे, त्याच्यामुळे रोज चहा प्यायला एकत्र आलो आम्ही की असेसमेंट आणि पुढचं प्लॅनिंग असं होतं. पण सुरुवातीला वर्षाचं अकॅडमिक कॅलेंडर आम्ही खूप तयार करतो, त्यामुळे वर्कशॉप वगैरे जे अरेंज करायचे आहेत ते कसे करायचे, किती दिवसांचे घ्यायचे वगैरे सगळेजणं मिळूनच आम्ही ठरवतो आणि जवळपास सगळी कामं सगळे मिळून करतो.
हाउ डज स्टेट मॉनिटर द वर्क ऑफ युअर इन्स्टिट्यूशन?
देर इज KPI, की परफॉर्मन्स इंडिकेटर.
KPI
एंड API इज फॉर प्रोफेसर्स. KPI इज फॉर इंस्टिट्यूशन एंड प्रिंसिपल.
सो की परफॉर्मन्स
इंडिकेटर्स, आता त्याच्यामध्ये तुम्ही किती रिसर्च केलं, तुमच्या फॅकल्टीमध्ये किती लोकांनी रिसर्च केलं, तुमच्या विद्यार्थ्यांची अटेंडन्स कशी आहे, तुमच्या प्राध्यापकांची अटेंडन्स कशी आहे, तुम्ही इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस काय केल्या, तुम्ही स्टेट लेवलला, युनिव्हर्सिटी लेवलला आणि नॅशनल लेवलला किती बक्षिसं मिळवली, कल्चरलमध्ये किती मिळवली.
मॅडम, हा सगळा डाटा मी मागितला होता, पण आपल्याकडे काहीच नाही. म्हणजे नन ऑफ युअर फॅकल्टी हॅज पब्लिश एनी आर्टिकल इन लास्ट इयर, नन ऑफ युअर फॅकल्टी हॅज रिटन एनी आर्टिकल इन द न्यूज पेपर ऑर इन द मॅगझिन, ऑर नन, नो अवॉर्ड, नो प्राईज, नथिंग. So I want that record to be shown to the MHRD.
Articles,
in last year.
You can get articles.
Published articles in the conference, internal national conference, or the research which has undertaken by your institution. I want that copy.
This is our annual magazine.
I got this. I have one copy of this.
अचीवमेंट इज देअर अँड आवर टीचर्स आर नॉट बिहाइंड पब्लिसिटी.
दे शुड
पब्लिश
आर्टिकल्स,
जर्नल्स. इन द मंथ ऑफ मे आय वेंट टू बँकॉक फॉर इंटरनॅशनल कॉन्फरन्स.
सो फॉर
चॅलेंजेस ऑफ
प्रेझेंट युअर पेपर, सो लेट मी राईट दिस. For what purpose you went to Bangkok?
International conference.
On?
Organized by Sociology Department of Marathwada University.
Marathwada University. On which subject do you present your paper?
Challenges of teacher education and medium of instruction.
You were the only author or you have co-author?
I was the only author.
And medium?
And impact of medium of instruction on school education.
Mala tumhi ji soft copy dena tha. Would you like to send? By email you just sent it. I want your syllabus, your perspective plan and all the research.
Syllabus you
teacher.
Can get in website.
On your website.
Website of university.
University. And the teaching learning materials you prepared. I just your photographs or any innovative work you did that.
Last year.
Okay. Whatever you have, you just share it with me. Because I will attach it to the drive. I will share it on the drive. There is one folder drive.
You interviewed Mrs. Paralikar?
Yes, I did.
She was an IQC coordinator.
Yes.
Did she give you?
Nothing. She said that I will mail you. Mm-hmm. And she has her own website also, blog also. She said that I will send you by the link by SMS, but yet I have not received anything from her. So I am waiting.
Today she is there.
Okay, I will ask her.
Because, IPSC coordinator, she must know all these things.
Yes. I will ask her.
You can get data from her.
Okay, so IPSOP. Even your photographs, what you were saying that women empowerment, you did many camps, lectures. So if you have...
That you can get from Dr. Jim Solikar.
In a soft copy. I would be very happy to share
soft
it with
you. Soft copy pahava lagel ahe ki nahi, hard copy nakki ahe, album asahe tyacha.
So you don't know anything about centrally sponsored scheme for teacher education. You have not interacted with that scheme. Means nothing has came to your institute in the name of that scheme.
ISE is that scheme.
IIC is a part of centrally sponsored scheme for reforming and restructuring of teacher education. So are you aware of that scheme?
Yes.
Have you interacted with any privilege?
I interacted with the second IIC, Dr. Nalini Patil. That is in Pune, Saint Etienne University.
Saint Etienne, huh. No, no. There is a fund in that scheme for the teacher education.
No, no.
In state. So you have not received anything.
No.
So you are not aware of any intervention by that scheme. Okay. That is why, because you are affiliated with UGC or university. So this is the issue in other states. So they got that fund from centrally sponsored scheme for teacher education. Just because you are working with UGC, you have not been privileged by that. तुम्हाला काय त्याच्यातलं तर तुमचा प्रश्न आहे. हा उद्या माझी मीटिंग आहे एमएच्या मुंबईला टाटा इन्स्टिट्यूट आणि सगळं सांगणार. हा याच्याबद्दल आपला रेकॉर्ड करू कष्ट.